समर्थ रामदास यांनी जशी रामरायाची भक्ती केली तशीच कुलदेवता तुळजाभवानीचीही मनोभावे उपासना केली. त्याबद्दल आता आपण ऐकूया प्राध्यापक दादासाहेब जाधव यांच्याकडून. दादासाहेब तुळजापूरच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे प्राध्यापक, पण त्याचबरोबर संत साहित्याचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. त्यातही समर्थ रामदासांच्या जीवन आणि तत्वज्ञानावर त्यांचं विशेष प्रभुत्व आहे. आता ऐकूया प्राध्यापक दादासाहेब जाधव यांचे रसाळ व्याख्यान. विषय आहे आई तुळजाभवानी.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्से 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्से 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 नमो नमः. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी ही समर्थ रामदासांची सुद्धा कुलदेवता आहे. आपणास माहीत आहे की समर्थ रामदास हे स्वतःला रामदास म्हणून घेतात. ते रामाचे भक्त आहेत, रामाचे एकनिष्ठ उपासक आहेत. आपल्या आयुष्यभर त्यांनी रामभक्तीचा प्रचार आणि प्रसार केला. अतिशय एकनिष्ठ रामभक्त म्हणून आपणास ते माहीत आहेत. परंतु समर्थ रामदासांनी आपल्या जीवनामध्ये आई तुळजाभवानीची सुद्धा तितकीच एकनिष्ठपणे उपासना केलेली आहे, भक्ती केलेली आहे. तुळजाभवानीचे सुद्धा ते अतिशय भक्त आहेत हे आपणास विशेषत्वाने माहीत नाही. समर्थ रामदासांची रामभक्ती आणि समर्थ रामदासांची आई तुळजाभवानीची भक्ती या दोन्ही समांतर बाबी आहेत. शक्ती उपासना आणि राम उपासना ह्या समर्थ रामदासांनी आपल्या आयुष्यामध्ये जोडीनं नेलेल्या आहेत. याचं कारण काय? तर आध्यात्मिक साधकाला शक्ती उपासनेची नितांत आवश्यकता असते. 16व्या शतकामध्ये संत एकनाथांनी आई तुळजाभवानीची प्रार्थना केली. दार उघड बया दार उघड, अलक्षपूर भवानी दार उघड, माहूर लक्ष्मी दार उघड, पंढरपूर निवासिनी दार उघड, कोल्हापूर लक्ष्मी दार उघड, दार उघड बया दार उघड, एका जनार्दनी माऊली करी कृपेची साऊली, बया दार उघड बया दार उघड. संत एकनाथांनी प्रार्थना केली 16व्या शतकामध्ये. आणि समर्थ रामदासांनी 17व्या शतकामध्ये तोच धागा धरून पुढे आई तुळजाभवानीची उपासना आपल्या जीवनामध्ये केली आणि समाजामध्ये तुळजाभवानीच्या उपासनेचा प्रचार आणि प्रसार समर्थ रामदासांनी केला. चिंता करीतो विश्वाची असं म्हणणारे समर्थ रामदास वयाच्या 12व्या वर्षी त्यांनी आपल्या घराचा त्याग केला. विवाह मंडपातून समर्थांनी पलायन केलं, टाकळीला आले, 12 वर्ष तपश्चर्या केली, अनुष्ठान केलं, रामरायाची कृपा संपादन केली आणि 12 वर्ष समर्थ रामदासांनी तीर्थाटन केलं. सगळा उभा भारत आ सेतू हिमाचल अनवाणी पायांनी त्यांनी फिरून पाहिला, उघड्या डोळ्यांनी भारत पाहिला आणि या देशाची अवनती त्यांनी पाहिली आणि अनेक तीर्थक्षेत्रांना समर्थ रामदासांनी 17व्या शतकामध्ये भेटी दिल्या. ते पंढरपूरला गेले, तुळजापूरला आले. तुळजापूर नगरीचं त्यांनी डोळ्यांनी दर्शन घेतलं, आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. तुळजापूर नगरीचं समर्थ रामदासांनी फार सुंदर अप्रतिम वर्णन केलेलं आहे. त्याच्यातून आपणास समर्थ रामदासांची आई तुळजाभवानीच्या चरणी किती निष्ठा आहे, किती प्रेम आहे हे दिसून येतं. ते म्हणतात, धन्य तुळजापूर सुंदर माता नांदे घरोघर 33 कोटी सुरोवर उभे असती त्या ठाया. यात्रा येतसे अपार उदो बोलाचा गजर गोंधळ पोत निरंतर चमत्कार पावती. तेथे येता रामदास श्री रामचरणी दृढ विश्वास अंतरी धरोनी आस रामध्यान करीत असे राम रूपी देवी झाली शिवशक्ती आकारली नामे अंतरी निवाली लक्ष पायी ठेविला धन्य तुळजापूर सुंदर समर्थ रामदास म्हणतात. त्या ठिकाणी प्रत्यक्ष आई तुळजाभवानी नांदते घरोघर तिचा वास आहे. त्या नगरीमध्ये तुळजाभवानीची घरोघर पूजा आणि उपासना केली जाते आणि समर्थ रामदास म्हणतात की मी त्या ठिकाणी तिचं ध्यान केलं तिच्या कृपेची याचना केली आणि मी तिच्या चरणी तल्लीन झालो. यावरून आपणास समर्थ रामदास हे आईचे कसे भक्त आहेत आईची उपासना ते कशी करतात शक्तीची उपासना कशी करतात हे दिसून येतं. पहा समर्थ रामदासांनी तीर्थाटन संपवलं आणि ते चाफळ या ठिकाणी राम मंदिर बांधण्यास त्यांनी सुरुवात केली कृष्णातीरी आपल्या कार्यास त्यांनी सुरुवात केली पुढे आणि मंदिर बांधण्यासाठी मूर्त्या कुठून आणायच्या त्यांना दृष्टांत झाला की अंगापूरच्या डोहामध्ये मूर्त्या आहेत. समर्थ रामदासांनी त्या डोहामध्ये आपल्या दृष्टांताप्रमाणे बुडी मारली आणि त्यांना दोन मूर्त्या मिळाल्या. एक मूर्ती रामाची मिळाली आणि दुसरी मूर्ती महिषासुर मर्दिनीची मिळाली. दोन मूर्त्या समर्थ रामदासांना मिळाल्या. ही समर्थ रामदासांच्या आई तुळजाभवानीच्या उपासनेचा हा प्रसाद आहे. समर्थांवर झालेली ही कृपा आहे. रामाची मूर्ती मिळाली त्या मूर्तीची स्थापना समर्थ रामदासांनी चाफळच्या राम मंदिरामध्ये केली आणि महिषासुर मर्दिनीच्या मूर्तीची स्थापना समर्थ रामदासांनी पुढे सज्जनगडावर केलेली आहे. सज्जनगडावर पूर्व बाजूला आंगलाई देवीची जी मूर्ती आहे ती मूर्ती समर्थ रामदासांनी स्थापन केलेली आहे. महिषासुर मर्दिनीची म्हणजे तुळजाभवानीची ती मूर्ती आहे अंगापूरच्या डोहामध्ये मिळालेली म्हणून तिचं नाव आंगलाई देवी असं पडलेलं आहे. तर अशा प्रकारे समर्थ रामदासांच्या जीवनामध्ये तुळजाभवानीच्या उपासनेचा हा धागा पुढे पुढे गेलेला आहे आपण पाहतो. समर्थ रामदासांनी हे तीर्थाटन केलं अनेक देवी देवतांचं दर्शन घेतलं अनेक तीर्थक्षेत्रांना त्यांनी भेटी दिल्या तुळजापूर नगरीचं त्यांनी वर्णन केलं. त्या ठिकाणी समर्थ रामदासांनी आई तुळजाभवानीची आरती रचलेली आहे. दुर्गे दुर्गट भारी तुझ वीण संसारी अनाथनाथे आंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी त्रिभुवन भुवनी पाहता तुझ ऐसी नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काही प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा क्लेशापासून सोडवी तोडी भोपाशा आंबे तुझ वाचून कोण पुरविल आशा नरहरी तल्लीन झाला पदपंकज लेशा. ही अतिशय सुंदर अप्रतिम घरोघर म्हटली जाणारी आरती समर्थ रामदासांनी लिहिलेली आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की ही आरती नरहरी नावाच्या कोणी भक्तांनी लिहिलेली आहे पण नरहरी हा समर्थ रामदासांचा शिष्य आहे. तुळजापूरमध्ये जसे समर्थ रामदासांनी संपूर्ण भारतभर अनेक मठांची स्थापना केली अनेक शिष्य त्या मठांवर नेमले तुळजापूरमध्ये समर्थ रामदासांचा नरहरी हा शिष्य होता. आणि समर्थ रामदास म्हणतात की आई तू या लेकराचा सांभाळ कर हे लेकरू तुझ्या चरणाकडे लक्ष ठेवू नये म्हणून ते म्हणतात नरहरी तल्लीन झाला पदपंकज लेशा. हे लेकरू हे बाळ तुझ्या चरणाकडे लक्ष ठेवू नये मी याला तुझ्या चरणी सोपवलेलं आहे. खऱ्या सद्गुरूंचं हे लक्षण आहे की आपल्या शिष्याला ते स्वतःची महती स्वतःचं गुणगान करायला लावत नाहीत तर ते परमपित्या परमेश्वराकडे आपल्या शिष्याला सद्गुरू वळवत असतो. समर्थ रामदासांनी आपल्या नरहरीला आईची भक्ती करायला सांगितलेलं आहे आणि त्याचा सांभाळ करण्याची जबाबदारी आईवर सोपवलेली आहे म्हणून नरहरी तल्लीन झाला पदपंकज लेशा. आणि त्या आरतीमध्ये ते स्वतःचा उल्लेख निजदासा म्हणजे स्वतः समर्थ रामदास होत. अनेक इतरही अनेक आरत्यांमध्ये स्तोत्रांमध्ये समर्थ रामदासांनी स्वतःचा उल्लेख दास निजदास अशा स्वरूपामध्ये केलेला आहे. म्हणून ही समर्थ रामदासांची अतिशय सुंदर अतिशय अप्रतिम अशी आरती आहे. समर्थ रामदासांनी याबरोबर इतरही अनेक देवी देवतांच्या आरत्या लिहिलेल्या आहेत कवनं केलेले आहेत स्तोत्र लिहिलेले आहेत. पहा समर्थ रामदास हे एकनिष्ठ रामरायाचे उपासक आहेत तरी परंतु त्यांनी सगळ्यात जास्त स्तोत्र मात्र आई तुळजाभवानीची लिहिली हे एक फार मोठं विशेष आहे. हे फार मोठं रहस्य आहे. काय रहस्य आहे बघा समर्थांनी मारुतीची 21 स्तोत्र लिहिली आई तुळजाभवानीची एकूण 31 स्तोत्र लिहिलेले समर्थ रामदासांनी. सगळ्यात जास्त स्तोत्र तुळजाभवानीची आहेत. ज्योतिर्भास्कर श्री जयंत साळगावकर यांनी समग्र समर्थ साहित्य हा ग्रंथ प्रकाशित केलेला आहे आणि त्या ग्रंथामध्ये त्या ग्रंथामध्ये या सर्व आरत्या प्रकाशित झालेल्या आहेत. जिज्ञासूंनी त्या जरूर पहाव्यात अभ्यासाव्यात. तर अशी ही 31 स्तोत्र समर्थ रामदासांची आई तुळजाभवानीवर लिहिलेली, ही एक फार मोठी भक्तांना मिळालेलं वरदान आहे. हा फार मोठा प्रसाद आहे तुम्हा आम्हाला मिळालेला. कशा प्रकारे समर्थ रामदास आईच्या भक्तीचं महात्म्य वर्णन करतात स्तोत्रांमधून, आईचं महत्व कसं वर्णन करतात, आपण त्याचा थोडक्यात परमार्श घेऊयात. समर्थ रामदास म्हणतात, अनंत युगाची जननी ही आई तुळजाभवानी, ही अनंत युगाची जननी आहे. हे सगळं ब्रह्मांड तिच्यापासून निर्माण झालेले आहे. या सगळ्या ब्रह्मांडाचं विश्वाचं ती आदिकारण आहे. अनंत युगाची जननी तुळजा रामवरदायिनी, ही आई तुळजाभवानी रामाला वर देणारी आहे, म्हणून तिचं नाव आहे रामवरदायिनी. तिचे स्वरूप उमजोनी राहे तो ज्ञाता. या आई तुळजाभवानीचं जो स्वरूप समजून घेतो तो ज्ञाता आहे, तो खरा शहाणा आहे, तो खरा विद्वान आहे, असं समर्थ रामदास म्हणतात. म्हणून तिची उपासना प्रत्येकाने करणं आवश्यक आहे. अहो का बरे, तर शक्तिविण कोण आहे हे तो विचारून पाय आहे. शक्तिविरहित नर आहे यश कीर्ती प्रताप. या जगामध्ये तुम्हाला जर यश मिळवायचं असेल, कीर्ती मिळवायची असेल, पराक्रम करायचा असेल, तर जगदंबेच्या आशीर्वादाशिवाय ते शक्य नाही. कारण स्फूर्ती, उत्साह, प्रेरणा देणारी ती आई तुळजाभवानी आहे, स्फूर्तीचं स्रोत आहे. म्हणून तिच्याशिवाय ते शक्य नाही. शिवशक्तीचा विचारू अर्ध नारी नटेश्वरू, या आईचं स्वरूप कसं आहे, जगदंबेचं स्वरूप कसं आहे, शिवशक्तीचा विचारू अर्ध नारी नटेश्वरू, दास म्हणे हा विचारू तत्वज्ञानी जाणती. हे तत्वज्ञानांना कळणार आहे, जे अभ्यास करणार आहेत, चिंतन करणार आहेत, आईच्या स्वरूपाचं ध्यान करणार आहेत, त्यांना हे कळेल. पहा, भगवान शिव, शिवाला शिव पण कशापासून मिळालं, तर शक्तीपासून मिळालेलं आहे. शिवामधील शक्ती जर निघून गेली तर खाली शव उरतं, खाली काही उरत नाही, खाली शव आहे. ज्या त्या जेव्हा त्या शवामध्ये शक्तीचा संचार होतो, त्यावेळेस मग तो शिव होतो, तो परमात्मा होतो. म्हणून शिवाला सुद्धा शिवत्व हे शक्तीपासून मिळालेलं आहे. शिवाला सुद्धा कामाला लावणारी, प्रेरणा देणारी ती शक्ती तुळजाभवानी आहे. मुळीची मूळ माया आदिशक्ती परमेश्वरी आमची कुळदेवता महिषासुरमर्दिनी. समर्थ रामदास म्हणतात की ही महिषासुराचा वध करणारी ही महिषासुरमर्दिनी ही आमची कुलदेवता आहे. महिषासुरमर्दिनी तुळजाभवानी ही समर्थ रामदासांची कुलदेवता आहे, हे त्यांनी स्वतः आपल्या स्तोत्रांमध्ये अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे. शक्तिरूपे जगन्माता वर्तते जगदांतरी, त्रिलोकी जितुके प्राणी शक्ती वीण व्रथा व्रथा. मुंगीपासून हत्तीपर्यंत या जगामध्ये हा सर्व प्राण्यांचा जो संचार दिसतो, हे प्राणी सतत क्रियाशील असतात, ते शक्तीमुळेच. शक्ती नसेल तर त्या प्राण्यामध्ये काही अर्थ नाही आहे, तो प्राणी काही कार्य करू शकणार नाही आहे, तो जगामध्ये काही भूमिका उठवू शकणार नाही. शक्ती मुख्य आहे. बहुतांचे कुळी आहे पहा प्रचिती रोकडी, कृपेने रंक ते राजे सामर्थ्ये वर्तते जनी. अनेकांची ही कुलदेवता आहे. अनेकांच्या घराण्यामध्ये आई तुळजाभवानीची उपासना चालत असते आणि आई जगदंबेची कृपा झाली तर तिच्या कृपेनं रंकसुद्धा राजा होतो आणि या जगामध्ये मान सन्मान त्याला प्राप्त होतो. या जगामध्ये तो मोठ्या वैभवाने वावरतो. तिच्या कृपेने रंकते राजे सामर्थ्ये वर्तती जनी. चुकता क्षोभते नेटे राजे रंक करी पुन्हा, आरोग्या रोग लाविते फोडी सर्वांग खांडके. या आईची कृपा असणं आवश्यक आहे, पण ती जर रागवली, तिची जर उपासना आपण नीट नाही केली, उपासनेमध्ये जर काही चूक आपण केली तर ती रागवते सुद्धा, मग त्याची प्रचिती आपणास अनेक प्रकारच्या व्याधी, अनेक प्रकारचे क्लेश याच्या माध्यमातून आपणास ती अवकृपा अनुभवायला मिळते. संपन्न मागती भिक्षा चालेना तिचं वेगळे, बोलिले चुकती प्राणी त्यासी दंड परोपरी. सकाम उपासना करणारे लोक तुळजाभवानीला नवस करतात. तिची कृपा अनुभवायला मिळाल्यानंतर, मागणं मान्य झाल्यानंतर पुन्हा ते विसरून जातात, तर अशा वेळेस ती आई त्यांना दंडही देते, शिक्षाही करते, असं समर्थ रामदास म्हणतात. संपन्न सुद्धा पुन्हा भिक्षा मागायला लागतात, राजे सुद्धा रंक होतात तिची अवकृपा झाल्यानंतर. म्हणून तिला कधीही विसरत्या कामा नये. तुष्टता तुळजा माता पुरती मनकामना, चुकता दाविते साक्षी कोणी एके चुको नये म्हणून तिची उपासना करण्यामध्ये कधीही आपण अंतर पडू देऊ नये आणि ती जर आपल्यावर तुष्टली म्हणजे प्रसन्न झाली तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। मग आता या ठिकाणी समर्थ रामदासांनी देवीच्या उपासनेचे अनेक विविध प्रकार सांगितलेले आहेत। गोंधळ भोग घालावे, बोलिले ते चुको नये, परंतु देऊ जाणे घेऊ जाणे भक्ती पाहिजे बरी। तुम्ही अनेक प्रकार माध्यमातून अनेक प्रकाराने आईची उपासना करू शकता। गोंधळ घाला, भोग घाला, अभिषेक करा, कुमारी पूजन करा, हे सगळं आहे, ही ह्या उपासनेचे विविध प्रकार आहेत। परंतु समर्थ म्हणतात की सकाम उपासनेपेक्षा निष्काम भक्ती श्रेष्ठ आहे, कारण निष्काम भक्तीतून काहीही न मागता सर्व काही मिळतं। म्हणून समर्थ म्हणतात की देऊ जाणे घेऊ जाणे हा झाला व्यवहार, नवस करणे पुन्हा नवस फेडणे हा व्यवहार आहे, याच्यापेक्षा भक्ती पाहिजे बरी, निष्काम भक्ती आईच्या आईची करणं हे श्रेयस्कर आहे। रामदास म्हणे माझी माता ही जगदेश्वरी, ऐश्वर सर्व शक्तीचे विवेके प्रत्यय पहा। समर्थ रामदास म्हणतात की ही आई ही माझी माता आहे, पहा तुळजाभवानीची उपासना का आवश्यक आहे। या ठिकाणी समर्थ रामदासांनी स्पष्ट निर्देश केलेला आहे, कारण ती माता आहे, ती या विश्वाची जननी आहे। आणि घरामध्ये जसं लहान मूल एखादी गोष्ट हवी असेल तर आईकडे हट्ट करतं, वडिलांपेक्षा ते आईकडे मागणं मागतं आणि आई लवकर मुलांवर प्रसन्न होते, मुलाचा हट्ट लवकर पूर्ण करते। तसंच आहे परमेश्वराचं मातृरूप म्हणजे तुळजाभवानी आदिशक्ती, ती आपल्या भक्तावर इतर देवतांपेक्षा लवकर कृपा करते। म्हणून सुज्ञांनी शक्तीची उपासना करावी, इतर देवतांची उपासना करण्यापेक्षा शक्ती उपासना ही लवकर फलद्रूप होते। म्हणून समर्थ म्हणतात की रामदास म्हणे माझी माता ही जगदीश्वरी, ऐश्वर सर्व शक्तीचे विवेके प्रत्यय पहा। तुम्ही जर विवेकाने पहाल तर तुम्हाला लक्षात येईल की या जीवनामध्ये माणसाला जे जे ऐश्वर लाभतं ती आईचीच कृपा असते। शक्तीने मिळते सर्व, शक्तीने भोग होतसे, पूजिली 32 श्लोकी आदिशक्ती नारायणी। समर्थ रामदासांनी जी 31 स्तोत्र लिहिली त्यातील एक स्तोत्र 32 श्लोकांचं आहे। त्या ठिकाणी ते म्हणतात की मी 32 श्लोकाचं स्तोत्र लिहून मी आईची पूजा केलेली आहे आणि शक्तीने मिळते सर्व, शक्तीने सर्व काही मिळते, शक्तीने भोग होत असे, आणि जे पण आपणास मिळतं त्याचा भोग घेण्यासाठी पण शक्तीच लागते, नाहीतर भोगाचे अनेक साधनं आपल्याकडे उपलब्ध असतात परंतु शक्ती नसेल तर आपण त्या साधनांचा भोग घेऊ शकत नाही, हे आपण व्यवहारामध्ये आपणास प्रत्ययास येत असतं। मोठ्या मोठ्या साखर कारखान्याचे मालक जरी असले तरी त्यांना जर मधुमेह असेल, इतर आजार असतील तर त्या वैभवाचा ते उपभोग घेऊ शकत नाहीत। म्हणून अंगामध्ये शक्ती असणं, भोग भोगण्यासाठी सुद्धा शक्ती असावी लागते आणि ते आई जगदंबेचंच रूप आहे। समर्थ रामदास एकदा प्रतापगडावर गेले। छत्रपती शिवाजी महाराजांनी आई तुळजाभवानीची स्थापना प्रतापगडावर 1657 साली केली, समर्थ रामदासांच्या सांगण्यावरूनच। समर्थ रामदास तुळजाभवानीच्या दर्शनास प्रतापगडावर गेले, त्या ठिकाणी समर्थांनी दर्शन घेतलं आईचं आणि फार सुंदर स्तोत्र केलेलं आहे। ते म्हणतात देखिली तुझा माता निवालो अंतरी सुखे, तुटली सर्व ही चिंता थोर आधार वाटला, आघात संकटे वारी निवारी दुष्ट दुर्जना, संकटी भरोसा मोठा तत्काळ काम होत असे, संसार पाहता मागे पाळिले सर्व ही कुळा, प्रस्तुत प्रत्ययो आता रक्षिते बहुतांपरी, दुष्ट दैत्याचे करुणी मर्दन वाचविले भक्तांसी त्वरित येऊन, म्हणती त्वरिता तियेसी सर्वजण तीच तुळजाभवानी हो। ही तुळजाभवानी का आहे, तिला तुळजाभवानी का म्हणतात हे समर्थांनी या स्तोत्रामध्ये सांगितलेलं आहे। तिचं एक नाव त्वरिता देवी असं आहे। दुष्ट दैत्याचे करुणी मर्दन वाचविले भक्तासी त्वरित येऊन, आपल्या भक्ताच्या रक्षणार्थ ती त्वरित धावून येते म्हणून तिचं नाव आहे त्वरिता, त्वरिता देवी। आणि त्वरिता देवीवरून तुळजापूर नगरीचं नाव तुळजापूर असं पडलेलं आहे। आघात संकटे वारी निवारी दुष्ट दुर्जना, संकटी भरोसा मोठा तत्काळ काम होत असे, समर्थ रामदासांनी या ठिकाणी स्वतःचा अनुभव सांगितलेला आहे। समर्थांचा परमार्थ म्हणजे प्रॅक्टिकल आहे. समर्थांनी आपल्या देवतांच्या उपासनेचा आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे आणि आई तुळजाभवानीच्या कृपेचा त्यांना अनुभव जो आला त्या अनुभवाची परिणती या स्तोत्रांच्या माध्यमातून झालेली आहे. समर्थांची हे 31 स्तोत्र म्हणजे आईच्या सान्निध्याचा त्यांना जो अनुभव आला ते त्यांनी या स्तोत्रातून सांगितलेलं आहे, त्यांचा त्यांनी अनुभव सांगितलेला आहे. पुढे आईला ते प्रार्थना करतात, तुळजाभवानीला प्रार्थना करतात. समर्थ रामदास म्हणतात, एकची मागणे आता द्यावे ते मज कारणे, तुझा तू वाढवी राजा शीघ्र आम्हासी देखता. समर्थ रामदासांनी शिवरायांना अनुग्रह दिला, दीक्षा दिली, श्री दुर्गे जय दुर्गे जय जय दुर्गे या मंत्राची समर्थांनी शिवरायांना दीक्षा दिलेली आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी अहोरात्र झटतायत, दुष्टांचा नाश करण्यासाठी अहोरात्र झटतायत, त्या शिवरायांना आईनं हाताशी धरावं, त्यांना बळ द्यावं, आईनं त्यांच्या पाठीशी उभा राहावं म्हणून समर्थ रामदास आईची करुणा भागतायत. ते स्वतःसाठी काही मागत नाहीत, शिवरायांसाठी मागणं मागतायत. एकची मागणे आता आई, मी तुला एकच मागणं मागतो, एकची मागणे आता द्यावे ते मज कारणे, तुझा तू वाढवी राजा. आई, हे लेकरू तुझा आहे, त्याला हाताशी धर, त्याला वाढव, त्याला मोठं कर, तुझा तू वाढवी राजा शीघ्र आम्हासी देखता. समर्थांना किती या ठिकाणी किती उतावीळ आहेत पहा. रामराज्याच्या स्थापनेसाठी, सज्जनांच्या रक्षणासाठी समर्थ रामदास हे अतिशय आतुर झालेले आहेत आणि ते आईला साकडं घालतायत. दुष्ट संहारिले मागे, आई तू दुष्टांचा संहार केलास. पुराणामध्ये आम्ही वाचलेलं आहे तू महिषासुराला मारलेलं आहेस, पण ह्या सगळ्या पुराणातल्या गोष्टी आहेत. आता आम्हाला पुराणातल्या गोष्टी नको आहेत, तुझं रोकडं सामर्थ्य आम्हाला वर्तमानामध्ये पाहायचं आहे, तुझा पराक्रम आम्हाला वर्तमानामध्ये हवा आहे. समर्थ रामदासांचा परमार्थ हा वर्तमानातला परमार्थ आहे, तो प्रत्यक्ष ते प्रॅक्टिकल आहे. समर्थ रामदास आईला म्हणतात, दुष्ट संहारिले मागे आईसे उदंड ऐकतो परंतु रोकडे काही, मूळ सामर्थ्य दाखवी. आई तुझं सामर्थ्य तू आज दाखव, समाजामध्ये असूर माजलेले आहे, धर्मसंकटामध्ये आलेलं आहे आणि अशा वेळेस तुझी शक्ती दाखव, तुझा तो पराक्रम दाखव. देवांची राहिली सत्वे तू सत्व पाहसे किती, भक्तांशी वाढवी वेगी इच्छा पूर्णची ते करी. आई तू माझी इच्छा पूर्ण कर, तू देवांची सत्व राखलेली आहेस, तू आता आमचं सत्व पाहू नकोस आणि तू भक्तांचा प्रतिपाळ कर. समर्थ रामदासांनी या ठिकाणी आई तुळजा भवानीच्या उपासनेचे अशा प्रकारे अनेक स्तर सांगितलेले आहेत. स्थूल स्तरावर आणि सूक्ष्म स्तरावर या दोन्ही स्तरावर तुळजाभवानीची उपासना अतिशय आवश्यक आहे. समर्थ रामदास पुढे एका स्तोत्रामध्ये म्हणतात, तुझेनी सर्व बोलणे, तुझेनी सर्व चालणे, तुझेनी योग धारणे, तुझेनी राजकारणे. आई, सगळं बोलणं चालणं, सगळा व्यवहार, मनुष्य जीवनातले सगळे पराक्रम हे तुझ्याशिवाय शक्य नाही आहे. तुझेनी योग धारणे, ज्याला अष्टांग योग साधावायचा आहे, ज्याला योगाच्या माध्यमातून ईश्वराची अनुभूती घ्यायची आहे, त्याच्यासाठी सुद्धा आईची उपासना आवश्यक आहे. कुंडलिनी अष्टांग योगामध्ये षटचक्रांचं जागरण घडवून आणणं फार आवश्यक असतं. मूलाधार चक्र जाग झाल्यानंतर कुंडलिनी शक्ती जागी होते आणि मग आपणास त्या दिव्य तत्वाचा अनुभव यायला लागतो. ती कुंडलिनी म्हणजेच तुळजाभवानी आहे. साडेतीन वेटोळे घालून त्या ठिकाणी ती आज सुप्तावस्थेमध्ये ती निजलेली आहे. म्हणून संत एकनाथ म्हणतात, दारू घड भया दारू घड. आणि या ठिकाणी समर्थही तेच सांगतात, तुझेनी योग धारणे, तुझी कृपा झाल्यानंतर कुंडलिनी जागी होते आणि मग आपल्या या स्थूल शरीरामध्ये दिव्य शक्तीचा आपणास अनुभव येतो आणि परम आनंदाची आपणास अनुभूती येते. तुझेनी योग धारणे, तुझेनी राजकारणे. राजकारणामध्ये मोठ्या मोठ्या व्यवहारामध्ये आईची कृपा असेल तरच अनुभव येतो. अफजल खान चालून आला, शिवाजी महाराजांनी मोठं राजकारण केलं आणि त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी येण्यास शिवाजी महाराजांनी भाग पाडलं. या ठिकाणी शिवाजी महाराजांनी मोठं राजकारण केलेलं आहे, अफजल खानाला पायथ्याशी यायला लावलं आणि त्या ठिकाणी त्याला एकटा गाठून त्याचा वध केलेला आहे. हे मोठं राजकारण आहे आणि हे आईच्या कृपेने शक्य झालेलं आहे. आईचा छत्रपती शिवरायांना दृष्टांत झाला आणि आईनं आशीर्वाद दिला, लेकरा काळजी करू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे, मी तुझ्या तलवारीत आहे. म्हणून शिवरायांनी आपल्या तलवारीचं नाव ठेवलं भवानी तलवार. हृदयामध्ये भवानी, ओठावर भवानी आणि कमरेला भवानी. समर्थांनी रामभक्तीचा प्रचार आणि प्रसार केला, पण शिवरायांना दीक्षा देताना मंत्र मात्र तुळजाभवानीचाच दिलेला आहे. कारण हा क्षात्रधर्म आहे आणि तुळजाभवानी ही क्षात्रदेवता आहे, ती वीरांची देवता आहे, ती पराक्रमाची देवता आहे. म्हणून समर्थांनी आपल्या हजारो शिष्यांना राममंत्र दिला, पण केवळ आणि केवळ शिवरायांना मात्र समर्थांनी तुळजाभवानीचा मंत्र दिलेला आहे. श्री दुर्गे, जय दुर्गे, जय जय दुर्गे ही क्षात्र उपासना आहे, पराक्रमाची उपासना आहे, आणि रामराज्याची स्थापना पराक्रमाशिवाय होत नाही. म्हणून शिवरायांना आईची उपासना समर्थांनी दिलेली आहे. स्थूल स्तरावर सुद्धा शक्ती उपासनेचं फार महत्व आहे. समर्थांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. साधं लौकिक जीवन सुद्धा जर वैभवाचं हवं असेल, पराक्रमाचं हवं असेल, मानसन्मानाचं हवं असेल, तर आईची कृपा आवश्यक आहे. शक्तीने पावती सुखे समर्थ रामदास म्हणतात. ज्याच्याकडे शक्ती आहे, जो बलवंत आहे, जग त्याच्यापुढे नतमस्तक होतं. शक्तीने पावती सुखे, शक्ती नसता विटंबना कोण पुसे अशक्ताला. शक्तीने नेटका प्राणी वैभव भोगिता दिसे. सगळं वैभव आहे, पण शक्ती नसेल वैभव भोगता येत नाही. आणि मग या शक्तीनंच सगळी सुखं मिळतात, सगळी सुखं भोगता येतात. ती शक्ती म्हणजेच आई जगदंबा. शक्ती नसेल विटंबना. ज्याच्याकडे धन नाही त्याला समाजात किंमत नाही, ज्याच्याकडे विद्या नाही त्याला समाजात किंमत नाही, ज्याच्याकडे काही कला नाही त्याला समाजात किंमत नाही. म्हणजे आपल्याकडे शक्ती असली पाहिजे, बुद्धी असली पाहिजे, प्रतिष्ठा असली पाहिजे, तर जीवन जगण्याला अर्थ आहे. आणि ही शक्ती, बुद्धी, धन, सौंदर्य, आरोग्य हे शक्तीचीच अनेक रूपं आहेत. तुळजाभवानी अनेक रूपांनी आपल्या जीवनामध्ये प्रकट होते, नटते. कोण पुसे अशक्ताला, रोगी बराडी दिसे, कळा नाही, कांती नाही, युक्तीबुद्धी दुरावली. अंगामध्ये शक्ती नाही, चेहऱ्यावर तेज नाही, अंगावर मास नाही, तर अशा माणसाच्या हातून काही काम होत नाही. म्हणून आरोग्य असलं पाहिजे. ही आरोग्य शक्ती म्हणजेच आई जगदंबा. साजिरी शक्ती तो काया, काया मायाची वाढवी. शक्ती तो सर्वही सुखे, शक्ती आनंद भोगवी. काया मायाची वाढवी, माया म्हणजे धन, संपत्ती, ऐश्वर्य. उत्तम आरोग्य, उत्तम शक्ती असेल तर सगळ्या वैभवाची प्राप्ती होते. समर्थ म्हणतात सार संसार शक्तीने. या मानवी जीवनामध्ये, या संसारामध्ये जर सार काय असेल तर शक्ती. सार संसार शक्तीने, शक्तीने शक्ती भोगीजे. शक्त तो सर्वही भोगी, शक्तीवीण दरिद्रता. शक्तीने मिळती राज्ये, युक्तीने यत्न होत असे. शक्ती युक्ती ज्याचे ठाई तेथे श्रीमंती धावती. ज्याच्याकडे शक्ती आहे आणि ज्याच्याकडे युक्ती आहे तिथं सर्व प्रकारचं वैभव धावत जातं. वैभवाच्या मागे आपण लागायचं काहीच कारण नाही. जर तुमच्याकडे शक्ती असेल, युक्ती असेल, वैभव तुमच्या पाठीमागे धावत येईल, असं समर्थ आपणास म्हणतात. उदंड खस्तीची कामे मर्द मारून जात असे, नामर्द काय तो लंडी सदा दुश्चित लालची. मोठ्या मोठी कष्टाची कामं, अवघड कामं पराक्रमी माणूस, शक्तिमान माणूसच पार पाडतो. जो नामर्द आहे, जो शक्तीहीन आहे, बुद्धिहीन आहे, तो कुठल्याही स्तरावर, मग तो प्रपंच असेल, परमार्थ असेल, कुठेही तो यशस्वी होत नाही. त्याची जीवनामध्ये छितू होते, त्याच्या हातामध्ये काही लागत नाही. असो हे बोलणे झाले युक्तिवीण कामाने. समर्थ म्हणतात मी एवढं सांगितलं तुम्हाला खरं आहे, पण युक्ती पाहिजे. ती शक्ती कशी प्राप्त करून घ्यायची याची युक्ती पाहिजे. युक्तीला पाहिजे शक्ती, आणि युक्ती मिळाली तरी युक्तीला शक्तीची जोड लागते. तस्मात शक्ती प्रमाण हे. शेवटी शक्ती आणि युक्ती याच्यामध्ये कोण श्रेष्ठ आहे? समर्थ रामदासांनी आपणास या ठिकाणी निवाडा सांगितलेला आहे, फायनल डिसिजन सांगितलेला आहे. तस्मात शक्ती प्रमाण हे. गेली काही शतक आम्ही समाजावर शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या विचाराचा आम्ही प्रसार केला आणि आमच्या राष्ट्राचा घात झाला. समर्थ म्हणतात शेवटी निर्णायक शक्ती असते. जम्मू काश्मीरचा प्रश्न कसा सोडवायचा याची युक्ती माझ्याकडे आहे, पण शक्ती नसेल तर ती युक्ती फक्त पुस्तकामध्येच राहील. निर्णायक लढा, अंतिम यश हे फक्त शक्तीनंच प्राप्त होतं. म्हणून समर्थ म्हणतात तस्मात शक्ती प्रमाण हे. जर प्रमाण काय असेल, अंती सत्य काय असेल, तर शक्ती हेच, शक्ती हेच अंतिम सत्य आहे. म्हणून प्रत्येकाने शक्तीचं उपासक झालं पाहिजे, प्रत्येकाने शक्ती प्राप्त करून घेतलं पाहिजे. शक्तीच्या जोडीला युक्ती आवश्यक आहे, पण अंतिम सत्य शक्ती आहे. कसं? मुक्त केल्या देवकोडी सर्वही शक्तीच्या बळे. रावणाने 33 कोटी देव जिंकले आणि त्यांना बंदिवासामध्ये घातलं असं आपण पुराणामध्ये रामायणामध्ये वाचतो. या सगळ्या देवदेवतांची सुटका रामाने शक्तीच्या बळावरच, शक्तीच्या कृपेवरच केलेली आहे. त्या रामाला सुद्धा वर देणारी ही शक्ती आहे, तुळजाभवानी आहे. म्हणून तिला रामवरदायिनी म्हटलेलं आहे. ती रामाला वर देणार आहे आणि तिच्या शक्तीनंच रामाने सगळ्या देवदेवतांची सुटका केलेली आहे. मुक्त केल्या देवकोडी सर्वही शक्तीच्या बळे. युक्तीनं सुटका केलेली नाही आहे केवळ, तर शक्ती निर्णायक ठरलेली आहे. समर्थ भवानी माता समर्था वरू दिदला. रामाला, राम हे समर्थ आहेत, त्यांना वर देणारी ही आई जगदंबा आहे. उदो उदो तुझा उदो, आई तुझा उदो असो, तुझा जे जयकार असो. उदो उदो तुझा उदो, जाहला सचराचरी. या पृथ्वीपासून आकाश पाताळापर्यंत सर्वत्र दाही दिशांमध्ये आई तुझाच उदो उदो आहे. सगळे तुझाच जय जयकार करतायत. गोंधळ घातला देवी ब्रह्मा विष्णू महेश्वरी. आई ब्रह्मा विष्णू महेश यांना सुद्धा तुझ्यापासूनच शक्ती मिळालेली आहे. ते सुद्धा तुझं गुणगान गातात, ते सुद्धा तुझं गुणगान गाणारे गोंधळी आहेत. ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा तुझे गोंधळी आहेत, तुझे भक्त आहेत. तुझ्या दारामध्ये ते सुद्धा नाचतायत, ते तुझे किंकर आहेत. उदो उदो तुझा उदो, जाहला सचरासरी. गोंधळ घातला देवी ब्रह्मा विष्णू महेश्वरी. अहो ओळता भवानी माता महेंद्र दासे इच्छिती. जर ती आई प्रसन्न झाली काय अशक्य आहे. अहो देवाचा राजा इंद्र तो सुद्धा तुमचा दास होईल, तो सुद्धा तुमचा सेवक होईल. ओळता भवानी माता महेंद्र दासे इच्छिती. बोलणे हे प्रचितीचे. समर्थ म्हणतात मी जे बोलतो हे पुस्तकातलं नाहीये, हे ऐकलेलं नाहीये, हा माझा अनुभव आहे. बोलणे हे प्रचितीचे, अन्यथा वाऊगे नव्हे. कोणी सांगितलं, मी कुठे वाचलं, ते मी तुम्हाला सांगत नाहीये, तर आईच्या कृपेचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. हे तो प्रचितीचे बोलणे समर्थ नेहमीच म्हणतात. आणि या ठिकाणी आपल्या स्तोत्रांमधून त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे की आईच्या कृपेचा मला अनुभव आलेला आहे. बाबांनो तुम्हीही अनुभव घ्या, तिच्या कृपेला तुम्ही पात्र व्हा आणि सगळं जीवन तुम्ही वैभवाचं जगा, सुखाचं जगा. अहो जिच्या वैभवाचे लोक हरिहर ब्रह्मादिक. ब्रह्मा विष्णू महेश हे जे मोठ्या मोठ्या देवदेवता आहेत त्यांना सुद्धा वैभव या आईपासूनच मिळालेलं आहे. जगदंबेपासूनच त्यांना वैभव तेज मिळालेलं आहे. ते सगळं वैभव आईचंच आहे. बहुराजे राजेश्वर सर्व तुझेची किंकर. मोठे मोठे सम्राट, मोठे मोठे राजे, मोठे मोठे महेश्वर हे सगळे तुझे दास आहेत. समर्थ रामदासांनी अशा प्रकारे एकापेक्षा एक अतिशय अप्रतिम, अतिशय सुंदर स्तोत्र लिहिलेले आहेत. समर्थांचं एक भवानी स्तवन नावाचं स्तोत्र आहे, अतिशय सुंदर आहे. त्यामध्ये समर्थांना आईच्या भेटीची तळमळ कशी लागलेली आहे, आईच्या भेटीसाठी ते कशी आर्त त्यांना वाट पाहतायत त्याचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. फार सुंदर स्तोत्र आहे. ते म्हणतात माय तू, बाप तू, बंधू तू, गणगोत समस्तही, तुझं वीण मजला नाही भवानी भक्तवत्सले. विदेशी एकला आहे तुझं वीण निराश्रयो. आई तुझ्या वाचून मी अनाथ आहे. विदेशी एकला आहे तुझं वीण निराश्रयो. दयेने सर्व सांभाळी भवानी भक्तवत्सले. संकटे वारिली नाना वाढविले परोपरी. नेणता चुकलो तुला भवानी भक्तवत्सले. आई माझ्याकडून चूक झाली असेल, तू माझा संकटात सांभाळ केलेला आहेस, तरी मला क्षमा कर, मी तुझं लेकरू आहे. इच्छिले पुरविले सर्वे कामना मनकामना. संकटी रक्षिले माते भवानी भक्तवत्सले. वाट मी पाहतो तुझी आई मी तुझ्या दर्शनाची वाट पाहतोय, तुझं रूप पाहायला मिळावं म्हणून मी तळमळतोय, वाट मी पाहतो तुझी, दास मी कष्टलो बहु, आनंदी नाव राखावे भवानी भक्तवत्सले, आई तू आनंद स्वरूप आहेस, मलाही आनंद दे, मलाही सौख्य दे, मी तुझं लेकरू आहे भवानी भक्तवत्सले, तू भक्ताचा सांभाळ करणारी आहेस। पुढे समर्थांचं आणखीन एक फार अतिशय सुंदर स्तोत्र आहे, भवानी भयनाशनी असं त्या स्तोत्राचं नाव आहे। व्याघ्र चोर भुजंगाचे भय अत्यंत वाटते, संकटी पावते माता भवानी भयनाशनी। मानवी जीवनामध्ये आपणास अनेक प्रकारचं भय असतं, अनेक प्रकारच्या चिंता असतात, अनेक प्रकारची संकटं कोसळतात, अशा वेळेस कुणी कामाला येत नाही। लौकिक वैभव, लौकिक सत्ता, लौकिक संपत्ती आपलं रक्षण करू शकत नाही, अशा वेळेस एकमेव आधार आईचा असतो, कारण आईला लेकराची काळजी असते। समर्थ म्हणतात, व्याघ्र चोर भुजंगाचे भय अत्यंत वाटते, संकटी पावते माता भवानी भयनाशनी। ती सर्व प्रकारच्या भयाचा नाश करणार आहे, अंतरंगातलं भय आणि बहिरंगातलं भय। करोडो रुपयाची संपत्ती असली तरी माणूस भयापासून मुक्त होत नाही, त्याला भय असतं। म्हणून ही भवानी भयाचा नाश करणारी आहे। भूत प्रेत संबंधादी देवते भूतांपरी अंतरी चिंतेजे माता भवानी भयनाशनी, गुप्त उद्वेग चिंतेचा अंतरी कातरा पडे, त्या काळी आठवावी ते भवानी भयनाशनी। संसारी वर्तता धोके वाटदी भूतांपरी, दयाळू आठवा ध्यानी भवानी भयनाशनी। दयने पुरविले सर्व दासाची मनकामना, प्रचिती रोकडी आता भवानी भयनाशनी। अशा अनेक प्रकारची संकट, अनेक प्रकारची दुःख, अनेक प्रकारच्या व्याधी, या सर्वांवर जर एकच उपाय असेल तर तो आईच्या कृपेचा। म्हणून तिची उपासना करावी, कारण ती भयनाशनी आहे। तर बंधूंनो, अशा प्रकारे समर्थ रामदास राम उपासनेबरोबर तितक्याच जोमाने, तितक्याच निष्ठेने आई जगदंबेची उपासना करतात। तिच्या उपासनेचा त्यांनी प्रचार आणि प्रसार रामभक्तीबरोबर अगदी समांतर पद्धतीने केलेला आहे। आणि पुढे समर्थ रामदास म्हणतात की या आईचा, या तुळजाभवानीचा मला नाद लागलेला आहे, मला तिचा छंद लागलेला आहे, मला तिची ओढ लागलेला आहे। त्यांच्या शब्दामध्ये ते म्हणतात, लो लो लागला लो, आदी शक्तीचा लागला लो, अंतरी लो बाहेरी लो, जिकडे तिकडे लागला लो। लो म्हणजे छंद, मला तिचा नाद लागलेला आहे, मला तिचं वेड लागलेलं आहे, मला तिचा ध्यास लागलेला आहे, अंतरी लो बाहेरी लो, जिकडे तिकडे लागला लो। आणि तिचा छंद लागलेला आहे, तिची कृपा मी संपादन केलेली आहे, मला तिच्या कृपेचा अनुभव आलेला आहे, आपणही अनुभव घेऊन पहा, तिची कृपा झाल्यास काय होईल। ओळली जगन्माता काय उणे रे आता, वैभव जाता जाता भक्त हाणती लाथा। तिची कृपा झाल्यानंतर सगळं वैभव भक्ताच्या मागे धावत येतं, आणि मग भक्त त्या वैभवाला लाथा हाणतात, तरी ते वैभव जात नाही, कारण वैभव ही आईची सावली आहे। आईची कृपा प्राप्त झाल्यानंतर त्या भक्ताच्या मागे वैभव, सर्व प्रकारचं वैभव आपोआप धावत येतं। तुम्ही त्याला ढकलायचा जरी प्रयत्न केला तरी वैभव भक्ताला सोडून कुठेही जात नाही। रामदास म्हणे माझे जीणे सार्थक झाले, देव देवी ओळखिता रूप प्रत्यय आले। आणि माझं सगळं जीवन मी धन्य झालो, माझं जीवन सार्थक झालं, कारण आईची मला कृपा झाली, आईची कृपा प्राप्त झाली आणि रूप प्रत्यय आले। आणि जे आईचं वास्तव रूप आहे, जे चैतन्यमय रूप आहे, त्या शक्तीचं रूप आहे, ते मला प्रत्यक्ष अनुभवास मिळालेलं आहे, मी हे ते पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे, म्हणून मी धन्य झालो। तिचा लो लागला आहे, त्रैलोक्य सगळे जना पहा, ही ह्या संसारामध्ये सर्व माणसं खऱ्या अर्थानं पाहिलं तर शक्तीचीच उपासना करतात। कोण पैशाच्या मागे लागलेलं आहे, कोण धनाच्या मागे लागलेलं आहे, कोण रूपाच्या मागे लागलेलं आहे, कोण विद्वत्तेच्या मागे लागलेलं आहे, अनेक प्रकारचे जे आपण प्राप्त करण्यासाठी धडपडत आहोत ते शक्तीचं स्थूल रूप आहे, पण आपण स्थूलाच्या मागे धावत झालेलं आहोत, त्या शक्तीचं सूक्ष्म रूप म्हणजे आई जगदंबा तिला विसरत आहोत. जर तिला जर आपण धरलं, आईचे चरण आपण धरले, तर स्थूल आणि सूक्ष्म म्हणजे लौकिक आणि अलौकिक या सर्व स्तरावरच्या वैभवाची प्राप्ती आपणास होईल. तिचा लो लागला आहे त्रैलोक्य सगळे जणा, ती वीण विषय कैंचा जगज्ज्योती चहूकडे. तिच्याशिवाय या जगामध्ये काहीही नाही आहे. प्रत्येकाची धडपड शक्तीसाठीच आहे, शक्ती संपादन करून घेण्यासाठीच आहे, पण ती आपणास कळत नाही. म्हणून आपण कळून उपासना केली पाहिजे, समजून उपासना केली पाहिजे. म्हणून तिचे स्वरूप समजोनी राहे तो ज्ञाता, असं समर्थन यापूर्वीच म्हटलेलं आहे. आदि माया मूळ भवानी, अहो ही सगळ्या सृष्टीचं आदिकारण आहे. समर्थ रामदासांनी शिवरायांना वेळोवेळी उपदेश केलेला आहे. समर्थांनी शिवरायांना अनेक पत्रं लिहिलेली आहेत आणि त्या प्रत्येक पत्रातून समर्थांनी शिवरायांना आई तुळजाभवानीची आठवण करून दिलेली आहे. शिवरायांची इष्टदेवता आई तुळजाभवानी आहे. एका पत्रामध्ये समर्थ रामदास म्हणतात, आदि माया मूळ भवानी ही तो सकल ब्रह्मांडाची स्वामिनी, एकांती विवेक करूनी इष्ट योजना करावी. अफजल खान स्वराज्यावर चालून आला त्यावेळेस शिवरायांना धीर देण्यासाठी जे पत्र समर्थ रामदासांनी लिहिलं त्यामध्ये समर्थ रामदास म्हणतात की आदि माया मूळ भवानी ही तो सकल ब्रह्मांडाची स्वामिनी तुमच्या पाठीशी आहे, चिंता न करणे, तुम्ही तिचं स्मरण करून इष्ट योजना करा, तुम्हाला यश मिळेल. अहो मुळेंचे दुर्जन उदंड, बहुता दिसाचे माजले बंड, या कारणे अखंड सावधान असावे. बरे ईश्वर आहे स्वाभिमानी, म्लेंचे माजलेले आहेत, दुर्जन मातलेले आहेत. ईश्वराला तुमचा अभिमान आहे कारण तुम्ही दैवी कार्य करताय, सज्जनांचं रक्षण करतायत. ईश्वराला शिवराजे तुमचा अभिमान आहे. ईश्वर आहे स्वाभिमानी विशेष तुळजाभवानी, पण त्या ईश्वराचं रूप तुळजाभवानीच्या माध्यमातून तुमच्या पाठीशी उभा आहे, ती आई तुमच्या मागे उभा आहे विशेष तुळजाभवानी. परंतु विचार पाहुनी कार्य करणे, देवद्रोही तितुके कुत्ते मारोनी घालावे परते, देवदास पावती फत्ते यदर्थी संशय नाही, देव मस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा, मुलुख बडवावा किंवा बुडवावा, धर्मसंस्थापनेसाठी विवेक विचार सावधपणे, दीर्घ प्रयत्न केलाची करणे, तुळजावराचे नि गुणे रामे रावण मारिला. समर्थ पुढे त्याच पत्रामध्ये म्हणतात, रामाने रावणाला मारलं पण ते कसं, आईची कृपा, जगदंबेची कृपा. ज्यावेळेस सीतेचं हरण झालं आणि प्रभू रामराय दुःखाने ग्रस्त होऊन अरण्यामध्ये फिरत होते, सीतामाईचा शोध घेत होते, धाय मुकलून रडत होते, झाडांना मिठ्या मारत होते, दगडधोंड्याला विचारत होते, त्यावेळेस पार्वती मातेनं रामाची परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेमध्ये रामचंद्र उत्तीर्ण झाले आणि प्रसन्न होऊन आईनं वर दिला, जा सीता शुद्धी कराल तुम्ही, तुम्ही सीतेचा शोध लावाल आणि तिची सोडवणूक कराल, असा आशीर्वाद त्या आईनं दिला रामाला. म्हणून ती रामवरदायिनी आहे आणि तिच्याच कृपेनं रामाने रावणाचा वध केला, याची आठवण समर्थ रामदास शिवरायांना करून देतात. अहो ही तुळजा भवानी प्रसिद्ध रामवरदायिनी, रामदास ध्यातो म्हणी इदम निमित्त. आणि या सगळ्या स्तोत्रांचा समारोप करताना आपलं हृदगत आई तुळजाभवानीच्या उपासनेचं प्रयोजन हेतू समर्थ रामदास सांगतात, अहो ही तुळजाभवानी प्रसिद्ध रामवरदायिनी, रामदास ध्यातो म्हणे इदम निमित्त. मी कशासाठी तिची उपासना करतो, म्लेंच्छ दुर्जन यांचा नाश व्हावा, देवद्रोह्यांचा नाश व्हावा, समाजामध्ये रामराज्य निर्माण व्हावं, सज्जनांना सुखाने जगता यावं आणि समाजाला लौकिक अलौकिक सर्व स्तरावरचं वैभव प्राप्त व्हावं, ते प्रत्येकाला प्राप्त व्हावं, म्हणून मी तिची उपासना करतो, हे समर्थ रामदास सांगतात. अशा प्रकारे समर्थ रामदासांची ही 31 स्तोत्र म्हणजे हा अमूल्य तुमच्या आमच्यासाठी ठेवा आहे. आपण त्याचा अभ्यास करावा, शक्ती उपासनेचं रहस्य जाणून घ्यावं. आणि समर्थ रामदास जसे आईच्या कृपेला पात्र झाले, छत्रपती शिवाजी महाराज जसं कृपेला प्राप्त झाले, तसं आपणही कृपेला प्राप्त व्हावं आणि सर्व प्रकारचं वैभव प्राप्त करून घ्यावं आणि आपलं जीवन धन्य करावं. तर अशा प्रकारे सर्व प्रकारच्या लौकिक आणि अलौकिक वैभवासाठी
परमार्थ यशस्वी होण्यासाठी, राजकारणामध्ये यशस्वी होण्यासाठी पराक्रम, वैभव, आरोग्य, बल, बुद्धी, तेज, समृद्धी या सर्वांसाठी आईची उपासना आपण करावी. सज्जन माणसे सक्रिय होण्यासाठी, सज्जन माणसाच्या हातून पराक्रम घडण्यासाठी आईची उपासना आवश्यक आहे. नुसतं सज्जन असून चालत नाही, सज्जनाच्या जोडीला शक्ती पाहिजे, तरच समाजामध्ये सुव्यवस्था नांदते. आज समाजाची अवनती का झाली? समाजामध्ये सज्जन माणसं आहेत, विद्वान माणसं आहेत, पण ती निष्क्रिय आहेत, ती दुर्बल आहेत. सज्जन माणूस शक्तीसंपन्न होईल त्यावेळेस रामराज्य निर्माण होईल. हिंदवी स्वराज्य का अवतरलं? कारण त्या काळामध्ये सज्जन माणसं शक्तीसंपन्न झाली. म्हणून आपण आईची उपासना करावी आणि सज्जनाने शक्तीसंपन्न व्हावं, दुर्जनांचा पाडाव करावा आणि राष्ट्र आणि आपलं धर्म यांना वैभवाचे दिवस दाखवावेत. हा समर्थांचा हेतू आहे. तो हेतू त्यांनी आपल्या स्तोत्रांमधून आपल्या समोर मांडलेला आहे. आपण त्या दिशेनं जाऊन आईची कृपा प्राप्त करून घ्यावी. एवढं बोलून मी थांबतो. जय जय रघुवीर समर्थ.